इतर क्रमांक 12 एका तारण कर्त्याची प्रतीक्षा या अन पहा येशूचा जन्म कसा काय झाला. काही वर्षापूर्वी देवानं तारण करतात पाठवून देईल म्हणून वचन दिलं होतं. एक देवाचा दूत स्वर्गातून एका स्त्रीजवळ आला आणि त्या स्त्रीचं नाव मारिया होतं. ते कुवारी होती. तिचं लगीन योसेफ नावाच्या माणसाशी होणार होतं. दूतानं तिला सांगितलं की तुयावर पवित्र आत्म्याची छाया पडीन, तुले दिवस राहतील, तुले पोरगा होईन, त्याचं नाव येशू ठेव जो. तोच स्वर्गदूत योसेफाच्या सपनात गेला आणि त्याला सांगितलं की योसेफा, मारियाले तुझी बायको करायले कसरू नको, ते पवित्र आत्म्यापासून पोटोशी आहे, तिले पोरगा होईल, त्याचं नाव येशू. या नावाचा अर्थ आहे तारण करता. तो आपल्या लोकायले त्याच्या पापापासून बचाईल. योसेफानं परमेश्वराची आज्ञा मानली आणि मरियाशी लगीन केलं. पोराचा जन्म होईस्तर योसेफ मारियाजवळ झोपला नाही.